नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या सन्मानार्थ लिस्बनाचे मेयर कार्लोस मेन्युअल हांणी सिटी की ऑफ ऑनर भेटयली. नित्य वेपार पद्दतीचे पालन करपी आनी व्यवसाय करपाक समान संद दिवपी देशा वांगडा काम करपाक भारत उत्सूक आसा अशें केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी सांगलां. प्रधानमंत्री मुद्रा येवजणे खाला आतां मेरेन 32 लाख कोटी परस चड मोलाचे 52 कोटी परस चड रिणां मंजूर जाल्यात. आयपीएल T20 क्रिकेट खेळात काल राती रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरून मुंबई इंडियन्साक 12 धावणांनी हारयले. टॅनिसात भारताचो रोहन बोपण्णा आणि त्याचा अमेरिकन जोडीदार बेन शेल्टन आणि फ्रान्सात जावपी मॉन्टी कार्लो मास्टर्सच्या दादल्याच्या दोट्टी सर्तीच्या प्री क्वार्टर फायनलीत प्रवेश केला. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगालच्या भेटीर आसात. त्यांच्या सन्मानात शाराची चावी भेटोवपाच्या सुवाळ्यात लिस्बनाचे मेयर कार्लोस मेन्युअल हांणी सिटी की ऑफ ऑनर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांकां भेटयली. लिस्बन शारान दिल्लो हो सगळ्यात व्हडलो भोवमान. ह्या सुवाळ्यात उलयतना मुर्मू हांणी सांगले की भारतीय नागरिक पुर्तुगालाच्या 4थ्या क्रमांकाच्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. ते दोन्ही संस्कृतायमधलो पूल म्हणून वावुरतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेक योगदान देतात. भारत आणि पुर्तुगाल हांच्यामधल्या सांस्कृतिक संबंधाचा प्रभाव आमची संस्कृताय, सभ्यता आणि योगासारख्या वेगवेगळ्या कलेतल्यान दिसून येता असे राष्ट्रपती मुर्मू हांणी सांगले. वसुदैव कुटुंबकाच्या मार्गदर्शनाखाला आम्ही 2047 वर्सा विकसित भारत तयार करपा खातीर शाश्वत संवसारा खातीर वावुरतले जंय आम्ही पुर्तुगालाक एक विश्वासपात्र भागीदार म्हणून पळयतात असे ताणी मुखार सांगले. नितळ वेपार पद्धतीचे पालन करपी आणि व्यवसाय करपाक समान संद दिवपी देशा वांगडा काम करपाक भारत उत्सूक आसा असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुश गोयल हांणी म्हळां. काल सांजवेळा इंडिया ग्लोबल फोरमात उलयतना मंत्री गोयल हांणी भारतीय कंपनी सक्षम आसात आणि नितळ वेपार पद्धतींचे पालन केल्यार आनीक बरी कामगिरी करपाक शकतात असे नदरेक हाडले. 3 वरां भितर 90% बॅटरी चार्ज करपाची तांक आशिल्ले इलेक्ट्रीक वाहना खातीर देशी वायरलेस चार्जर बेगीनूच प्रत्यक्षात येतले. CDAC आणि VNIT नागपूरचे तंत्रज्ञान व्यावसायिक दृष्ट्या विकसित करपा खातीर भारतीय कंपनीकडेन हस्तांतरित केलां. संशोधनाक लागून उद्देगीक सहकार्यावरवी वास्तवीक जगात उपेग जावपाक जाय अशी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन हांणी म्हळां. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताच्या ध्येयांचो प्रसार करपा खातीर पॉवर इलेक्ट्रॉनिक्सात स्वदेशीकरणाचेर ताणी भर दिलो. धरणाची सुरक्षितताय फक्त अनुपालन म्हणून न्हय तर मानवी सुरक्षितताय, पर्यावरण यंत्रणा सांभाळप आणि राष्ट्रीय लवचिकपण हाच्या खातीर वचनबद्धताय म्हणून पळोवची अशी जलशक्ती मंत्री CR पाटील हांणी म्हळां. सगळ्या विशिष्ट धरणाच्या मालकांनी नेमाप्रमाण जागतिक सर्वोत्तम पद्धतीचे पालन करून आणि सुरक्षित उदकाचो फुळार सुनिश्चित करपा खातीर प्रगत तंत्रगिन्यानाचो वापर करून फावो तो निधी वाटप करचो हाचेर ताणी भर दिलो. काल नवी दिल्लीत राष्ट्रीय धरण सुरक्षितताय प्राधिकरणान आयोजित केल्या धरण सुरक्षितताय कायदो 2021 एकत्रित धरण सुरक्षितताय वेवस्थापनाच्या दिकेन या परिसंवादात ते उलयताले. ट्रुथ टेल हॅकाथॉनाचो भव्य समारोप नवी दिल्लीत झालो. वर्ल्ड ऑडिओव्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समीट व्हिओस 2025 क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा भाग आशिल्ल्या या सर्तीतल्या पहिल्या 5 पंगडाक विजेते म्हणून भोवमानित केले. विजेत्यांक मार्गदर्शनाची संद आणि मुखेल तंत्रज्ञान व्यवसायाकडल्यान इन्क्युबेशन आधारासयत 10 लाख रुपयांचे एकत्रित रोख इनाम फावो जाले. आकाशवाणी न्यूजाकडे उलयतना जैतिवंत पंगडामधलो एक पंगड युनिक्रॉनान सांगले की फाटले 4 ते 5 महिने AI मॉडेल विकसित करपाक घाले जे बनावट बातम्यो खिणात वळखुपा खातीर साबार ऑडिओ व्हिडिओ आणि व्हिडिओ डेटा सेटांचेर प्रशिक्षित केल्यात. आणिक एक जैतिवंत पंगड आल्केमिस्टान सांगले की व्यवसायाचो भाग जावन देशाचे तरणाटे आणि तांत्रिक शक्ती संवसाराक दाखोवपाची आस्त बाळगितात. दुबईचे युवराज, उपप्रधानमंत्री आणि UAE संरक्षण मंत्री शेख हमदान बिन मोहम्मद अल मक्तूम आज 2 दिसांच्या भारत दौऱ्यार नवी दिल्लीत येतले. दुबईचे युवराज म्हणून भारताची ही तांची पहिली अधिकृत भेट आसतली. त्यांचे वांगडा जायते मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि उच्च पांवड्यावेले व्यावसायिक शिष्टमंडळी आसतले. प्रधानमंत्री मुद्रा येवजणेखाला आता मेरेन 32 लाख कोटी परस चड मोलाचे 52 कोटी परस चड रिणां मंजूर जाल्यात. बिगर कॉर्पोरेट, बिगर शेतकी, ल्हान आणि सूक्ष्म उद्देगांक 10 लाख रुपया मेरेन कोलेटरल मुक्त रीण दिवपा खातीर ही येवजण 2015 वर्सा सुरू केली. जे आर्थिक समावेश सुलभ करपाक आणि उद्योजकांक सक्षम करपाच्या हेतान सुरू केली. ह्या येवजणेखाला 3 श्रेणीतली रिणां आसा. हातूंतली 50,000 रुपया मेरेनचे शिशू रीण, 5 लाख रुपया मेरेनचे किशोर रीण आणि 10 लाख रुपया मेरेनचे तरुण रीण आसपावीत आसा. नवी दिल्लीत मीडियाकडे उलयतना आर्थिक सेवा खात्याचे सचिव एम नागराजू हांणी सांगले की मुद्रा रिणातले 68% रीण बायला उद्योजकांनी घेतल्यात. ताका लागून त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढला आणि लैंगिक समानतायेक हातभार लागला. हे येवजणेक लागून उपेक्षित गटामधी आत्मनिर्भरतायेची भावना निर्माण झाल्या जाका लागून उद्योजकतेवरवी त्यांचा उदरनिर्वाह तिगून दवरपाक मेळटा असे ताणी मुखार सांगले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि हेर मागास वर्ग उद्योजकांक सगळ्या मुद्रा रिणातल्यान 50% परस चड रीण मेळ्यात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. Thank you.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्स 2025 आयोजित केल्या. ॲनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संध साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवीं या उपक्रमात वाटेकार जाव येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. आयपीएल T20 क्रिकेट खेळात काल राती मुंबईच्या वानखेडे स्टेडियमात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरून मुंबई इंडियन्सांक 12 धावण्यांनी हरयले. 222 धावण्याच्या लक्ष्याचा फाटला करताना मुंबई पंगडान 20 ओव्हरींनी 9 गडे वगडावन 209 धावण्यो केल्यो. आरसीबी खातीर कृणाल पांड्या हो स्टँडआउट गोलंदाज आशिल्लो आनी ताणें मॅचीच्या निमण्या ओव्हरींत 3 विकेटी सयत वट्ट 4 विकेटी घेतल्यो. ताचे आदी पयली फलंदाजी करपाक घेतल्या उपरांत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरून आपल्या 20 ओव्हरींनी 5 गडे वगडावन वट्ट 221 धावण्यो केल्यो. रजत पटीदारान फक्त 32 बॉलांनी 64 धावण्यो केल्यो. पटीदाराक ताच्या प्रभावी कामगिरी खातीर प्लेयर ऑफ द मॅन मॅच फावो जालो. आयच्या मॅचीत आयज दनपारां विशाखापट्टणमात सनरायझर्स हैदराबाद आनी दिल्ली कॅपिटल्स आनी सांजे गुवाहाटीत राजस्थान रॉयल्स आनी चेन्नय सुपर किंग्स आनी हांचे मदीं खेळ जातलो. टॅनिसांत भारताचो म्हालगडो खेळाडू रोहन बोपण्णा आनी ताचो अमेरिकन जोडीदार बॅन शेल्टन हांणी फ्रांसांत जावपी मॉन्टे कार्लो मास्टर्साच्या दादल्यांच्या दोट्टी सर्तीच्या प्री क्वॉटर फायनलींत प्रवेश केला. भारतीय अमेरिकन जोडयेन काल पयले फेरयेंत अर्जेंटिनाचो फ्रांसिस्को सेरुंडलो आनी चिलीचो अलेन्झांद्रो टॅबिलो हाका 3-7-5 अशा सेटांनी हारयले. आज प्री क्वॉटर फायनलींत 45 वर्सां पिरायेचो बोपण्णा आनी 22 वर्सां पिरायेचो शेल्टन हाची सिमॉन बोलेली आनी आंद्रेया व्हावासोरी ह्या इटालियन जोडी आड खेळ जातलो. काल ISSF वर्ल्ड कप 2025 बियेनोस आयरेसांत आदलो संवसारीक विजेतो रुद्राक्ष बाळासाहेब पाटील हांणी दादल्यांच्या 10 मीटर एअर रायफल शुटींग सर्तींत भांगरा पदक जिखलें. थळावो मार्सेलो जुलियन गुटिरेझान 230.1 गूण मेळोवन कांशा पदक जिखले. ISSF विश्वचषकांत रुद्राक्ष पाटीलाचे हे दुसरें वैयक्तीक भांगरा पदक. तशेंच 2023 वर्साच्या कैरो आवृत्ती ताणें 10 मीटर एअर रायफलाचें विजेतेपद मेळिल्लें. हाचे वांगडा भारत आतां चीना वांगडा संयुक्तपणान पदकांच्या वळेरेर आघाडीर आसा. भारतीय हवामान खात्यान आयज राजस्थान, सौराष्ट्र आनी कच्छांतल्या कांय वाठारांनी उश्णतेच्या ल्हारांचो रेड अलर्ट जारी केला. हवामान खात्यान फुडल्या 2-3 दिसां खातीर हरियाणा, चंदीगड, अस्तंत मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, अस्तंत उत्तर प्रदेश, विदर्भ आनी उदेंत मध्य प्रदेशांत उश्णतायेच्या लाटेची परिस्थितीचो अदमास दिला. फुडल्या 3 दिसांत वायव्य भारत, मध्य भारत आनी महाराष्ट्रांतल्या जायत्या वाठारांनी कमाल तापमानांत 2-3 अंश सेल्सियस हळूहळू वाड जातली. आसाम, मेघालय, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, केरळ आनी माहे हांगा आयज घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. पाळणा येवजणे खाला देशभरांत 1761 आंगणवाडी सहपाळणा घरां कार्यरत आसात अशें सरकारान सांगलां. पाळणा ही केंद्रीय पुरस्कृत येवजण आसा जी 6 महिने ते 6 वर्सां पिरायेच्या भुरग्यां खातीर सुरक्षीत वातावरणांत दर्जेदार पाळणा घरां दितात. पाळणा येवजण केंद्र आनी राज्य सरकारां मदीं 60-40 अशें गुणोत्तर निधी प्रमाण चालीक लायतात. फक्त ईशान्य आनी खाशेल्या वर्गांतल्या राज्य सोडल्यार जर हे प्रमाण 90 आनी 10 गुणोत्तर निधी प्रमाण आसा. पाळणा येवजणे खाला 2 प्रकारची डेअर केअर सेंटर आसतात. स्वतंत्र डे केअर सेंटर आनी आंगणवाडी सह डे केअर सेंटर अशें बायलां आनी भुरग्यांच्या विकास मंत्रालयान सांगलां. कामगार आनी रोजगार मंत्रालयान प्रसुती फायद्याच्या कायद्यात दुरुस्ती करून 50 वा चड कर्मचारी आशिल्ल्या सगळ्या आस्थापनांनी पाळणा घरां सुविधा दिवप सक्तीचें केलां. पाळणा खाला सगळ्या आवयंक तांची रोजगार स्थिती कडेन दुर्लक्ष करून डे केअर सेंटर दितात. तशेंच देशभरांत 1284 स्वतंत्र डे केअर सेंटर चलयतात अशें मुखार मंत्रालयान सांगलां. भारतीय रिझर्व्ह बँकेन काल सावन 3 दिसांची द्विमासीक चलन धोरण पुनरावलोकन बसका सुरू करून मुखेल बेंचमार्क व्याजदर वा रेपो दर थारावपाक सुरवात केली. गव्हर्नर संजय मल्होत्रा हांच्या फुडारपणाखाला 6 वांगड्यांची चलन धोरण समितीचो निर्णय बुधवारा जाहीर जातलो. ही बसका नव्या अर्थीक वर्साचे पयले MPC अधिवेशन आसून ती केंद्रीय अर्थसंकल्प 2025 उपरांत रोखडीच जाल्या. तातूंत नेणावळ कर स्लॅब बदलून वापर वाडोवपाचेर भर दिला. फेब्रुवारीत MPC रेपो दर 25 बेसीस पॉयंट उणो करून 6.25% केल्लो. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या सन्मानार्थ लिस्बनाचे मेयर कार्लोस मॅन्युअल हांणी सिटी की ऑफ ऑनर भेटयली. नितळ वेपार पद्दतीचें पालन करपी आनी वेवसाय करपाक समान संद दिवपी देशा वांगडा काम करपाक भारत उत्सूक आसा अशें केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी सांगलां. आयपीएल T20 क्रिकेट खेळांत काल राती रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरून मुंबय इंडियन्सांक 12 धावण्यांनी हारयले. टेनिसांत भारताचो रोहन बोपण्णा आनी ताचो अमेरिकन जोडीदार बॅन शेल्टन हांणी फ्रांसांत जावपी मॉन्टे कार्लो मास्टर्साच्या दादल्यांच्या दोट्टी सर्तीच्या प्री क्वॉटर फायनलींत प्रवेश केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.